नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भोपाळ गॅस दुर्घटनेच्या 40 वर्सां उपरांत युनियन कार्बायड कारखान्यातलो 377 टन घातक कोयर काडपाचें काम सुरू. महाराष्ट्रांतल्या गडचिरोली जिल्ह्यात काल 11 नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या मुखार केले आत्मसमर्पण. फाटल्या वर्साच्या डिसेंबर महिन्यात एकूण माल आणि सेवा कर जीएसटी संकलन फाटल्या वर्साच्या तुळेन 7.3% वाढून 1,70,000 कोटी रुपयांपरस चड जाले. प्रजासत्ताक दीस परेड 2025 आणि बिटिंग रिट्रीट खातीरची तिकीट विक्री आयज सावन जातली सुरू. आणि ओडिशात चलतल्या हॉकी इंडिया लीगच्या दुसऱ्या खेळात श्राची राड बंगाल टायगर्स पंगडान गोनासिका पंगडाक 2-1 अशे हरयले. आता पुराय खबरो. भोपाळ गॅस दुर्घटनेच्या 40 वर्सां उपरांत काल राती युनियन कार्बायड कारखान्यातलो 377 टन घातक कोयर काडपाचें काम सुरू जालां. हो विखारी कोयर 12 सिल्वन कंटेनरात भोपाळापासून 250 किलोमीटर अंतराचेर आशिल्ल्या धार जिल्ह्यातल्या पिथमपूर उद्देगीक परिसरात व्हरपाचें काम सुरू आसा. काल राती 9 कंटेनरचो ट्रक भायर सरलो. ह्या कोयरांतलो कांय कोयर पिथमपूरच्या कोयर विलोपन युनिटात जाळटले आनी तातूंत हानिकारक घटक आसात काय ना हाची चाचणी जातली अशें भोपाळ गॅस ट्रेजरी रिलीफ एंड रिहेबिलिटेशन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंह हांणी सांगले. 2 आणि 3 डिसेंबर 1984 ह्या वर्साच्या राती ही भोपाळ गॅस दुर्घटना जाल्ली. ह्या घडणुकेत सुमार 5,479 लोकांक मरण आयिल्ले आनी हजारांनी लोकांक गंभीर आनी दीर्घकालीन भलायकेचे त्रास सोसचे पडले. ही घडणूक संवसारातली सगळ्यात वायट उद्देगीक आपत्तींपैकी एक मानतात. मध्य प्रदेश उच्च न्यायालयान हो कोयर काडपाक 4 सप्तकांची मुजत दिल्या. महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात काल 11 नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या मुखार आत्मसमर्पण केले. ह्या माओवाद्यांचेर 1.3 कोटी रुपयांचे बक्षीस घोशीत केल्ले. हे माओवादी सुरक्षा कर्मचाऱ्यांचेर हल्लो करपाक वाटेकार आशिल्ले. शरण आयिल्ल्या माओवाद्यां मदीं फाटल्या 38 वर्सां सावन नक्षलवाद चळवळींत वांटो घेवपी विमालचंद्र सिदाम उर्फ तरक्का हाचो आसपाव आसा. फडणवीस हांणी नक्षल विरोधी कारवायांनी धाडस केल्ल्या खातीर C-60 कमांडो आनी अधिकाऱ्यांचो भोवमान केलो. फाटल्या वर्साच्या डिसेंबर म्हयन्यात एकूण माल आनी सेवा कर जीएसटी संकलन फाटल्या वर्साच्या तुळेन 7.3% वाढला आनी 1,77,000 कोटी रुपयांपरस चड जाला. डिसेंबर 2023 एकूण जीएसटी महसूल 1,64,000 कोटी रुपया इतलो आशिल्लो. फाटल्या वर्सा डिसेंबरात केंद्रीय जीएसटी संकलन 32,836 कोटी रुपया आनी राज्य जीएसटी संकलन 40,499 कोटी रुपया इतले आशिल्ले. एकत्रीत माल आनी सेवा कर संकलन 47,783 कोटी रुपये आणि उपकर 11,471 कोटी रुपया इतले आशिल्ले. फाटल्या वर्सा नोव्हेंबरात सकल जीएसटी संकलनात 8.5% वाढ जाल्ली आणि ती 1,82,000 कोटी रुपयांपरस चड आशिल्ली. भारतान 2024 ह्या वर्सा तंत्रगिज्ञान आणि वखदांच्या क्षेत्रात बेस बरी प्रगती केल्या. उद्देग बदलपी कृत्रिम बुद्धिमत्ता एआय पासून ते अणुऊर्जा अंतराळ संशोधन आणि क्वांटम कम्प्युटिंगातल्या मुखेल प्रगती मेरेन हे वर्ष देशा खातीर यादिस्तीक थारला. इराणचे उपविदेश मंत्री माजिद तख्त रामेनची आयज सावन 2 दिसांच्या भारत दौऱ्यार येतले. ह्या वेळार आयज आनी फाल्यां ते नवी दिल्लीत इराण भारत राजकीय सलमसलतीच्या 19व्या बसकेंत वांटेकार जातले. भारत आनी इराण ह्या 2 देशांमदीं बरेच काळा सावन इतिहासीक संबंद आसात. ह्या दोनूय देशांमदीं सांस्कृतीक आनी आर्थिक संबंद घटमूट आसात. 2003 ह्या वर्सा दोनूय देशांमदीं म्हत्वपूर्ण भागीदारी कबलातीवरवीं हे संबंद औपचारीक जाले. ही भागीदारी खासा करून उर्जा आनी वेपार क्षेत्रांत विकसीत जाला. केंद्रीय घरमंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीत जावपी पुस्तक प्रकाशन सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण हाजीर आसतले. ह्या वेळार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान लेगीत हाजीर आसतले. ह्या कार्यावळीक जायते नामनेचे लेखक शिक्षणतज्ञ मंत्रालयाचे अधिकारी आनी मानेस्त वांटेकार जातले. जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजीस ह्या पुस्तकाच्या 7 खंडात जम्मू काश्मीर आनी लडाखाचो 3,000 वर्सांचो इतिहास मांडला. नॅशनल बूक ट्रस्ट आनी इंडियन काउन्सील ऑफ हिस्टोरिकल रिसर्च हांच्या जोड पालवान हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भासांनी प्रकाशित जातले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. शेतकारांच्या कल्याणा खातीर आपले सरकार पुरायपणान कटिबद्ध आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. 2025 वर्षाची पहिली मंत्रिमंडळ बसका शेतकऱ्यांच्या कल्याणा खातीर समर्पित आसा अशें केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाविशी तांणी म्हळें. पुराय देशाचे पोट भरपा खातीर खर परिश्रम करपी शेतकारांचो देशाक अभिमान आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ह्या वेळार सांगलें. प्रजासत्ताक दीस परेड 2025 आनी बिटींग रिट्रीट खातीरची तिकेट विक्री आयज सावन सुरू जातली. सेना भवन, शास्त्री भवन, जंतर मंतर, प्रगती मैदान आनी राजीव चौक मेट्रो स्टेशना वयल्यान मूळ फोटो वळखपत्र दाखोवन तिकेट घेवंक मेळटा अशें संरक्षण मंत्रालयान सांगलां. तशेंच सामान्य लोकांक आमंत्रण .mod.gov.in ह्या संकेतथळा वयल्यान आनी आमंत्रण मोबायल एपा वयल्यान थेट तिकेट घेवंक मेळटली. 26 जानेवारीक जावपी प्रजासत्ताक दिसाच्या परेडाचे तिकेट दर 20 ते 100 रुपया मदीं आसतले जाल्यार बिटींग रिट्रीट रिहर्सला खातीर तिकेट विक्री 20 रुपया मेरेन मेळटली. धुक्याच्या समस्येक फुडो करपा खातीर नागरी विमान येरादारी मंत्रालयान फाटल्या 2 म्हयन्यांत वेगवेगळ्यो विमान कंपन्यो, विमानतळ ऑपरेटर आनी संबंधित व्यक्ती आनी संस्थांकडेन सल्लो घेतला. ह्या संदर्भात मंत्रालयान धुके आनी ताचे कडेन संबंधित आव्हानांक फुडो करपा खातीर सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याच्या म्हत्वाचेर भर दिला. नागरी विमान येरादारी मंत्री KR मोहन नायडू हांणी खराब हवामानाक लागून उड्डाणांमदले आडखळ आनी प्रवास बरो जावचो हे खातीर फुडाकार घेवपाचेर भर दिला. ह्या मुखेल उपक्रमामदी प्रवाशांकडेन पारदर्शक संवाद, 3 तासांपरस चड कळाव जाल्यार विमान कंपन्यांक उड्डाण रद्द करपाच्यो सुचोवण्यो आनी प्रतिकूल हवामानांत ऑपरेशनल कंट्रोल सेंटरावरवी समन्वय हांचो आस्पाव आसा. सरकारान काल सावन वन नेशन वन सबस्क्रिप्शन ONOS येवजण सुरू केल्या. ह्या सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म अंतर्गत संशोधन पेपर्स, जनरल्स आनी शिक्षणीक सामग्री सयत डिजिटल विज्ञान संसाधनांच्यो विस्तृत श्रेणींत अखंड प्रवेश प्रदान करपाच्यो ह्या उपक्रमाचो मुखेल हेत आसा. ह्या येवजणेक लागून देशभरातल्या विद्यार्थी, संशोधक आनी संस्थांक खुबशे सबस्क्रिप्शन आडखळ पयस करून आनी गिज्ञानाचो समान प्रवेश सुनिश्चित करून लाभ मेळपाची आस्त आसा. विद्यापीठां आनी IIT सयत सरकारी अनुदानीत उच्च शिक्षण संस्थांमदल्या 1.8 कोटी परस चड विद्यार्थ्यांक संवसारभरातल्या नेमाळ्यांनी उजवाडीत जावपी शोध निबंध हातून उपलब्ध आसतले. ह्या उपक्रमाच्या पहिल्या पांवड्या अंतर्गत विज्ञान, तंत्रगिज्ञान, अभियांत्रिकी, वैजकी, गणित, वेवस्थापन, सामाजीक विज्ञान आनी मानवता ह्या विशयांचो आस्पाव आशिल्ली 13,400 परस चड आंतरराष्ट्रीय नेमाळी संशोधकांक उपलब्ध करून दितले. प्रसार भारती खबरां विभागा वतीन आकाशवाणी पणजी केंद्राचेर पूर्णवेळ कंत्राटी पद्दतीचेर काम करपाक कार्यकारी संपादक तशेंच अनुवादक खबरां वाचक म्हण एक अशा 2 सुवातींचेर 2 वर्सां खातीर काम करपाक अर्ज मागयला. ही सेवा शुद्ध कंत्राटी तत्वाचेर आसतली आनी म्हयन्याक विना अट 40 ते 50 हजार एकत्र पगार आसतलो. हेर म्हायती अटी आनी तपशिला खातीर प्रसार भारतीच्या संकेतथळार भेट दिवची. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पद्म पुरस्कार जैतिवंत आनी नामनेचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ KS मणिलाल हांच्या मरणाचेर खर दुख उक्तायला. डॉ KS मणिलाल हांचे वनस्पती विज्ञानातले समृद्ध कार्य फुडल्या पिळगेच्या वनस्पती शास्त्रज्ञ आनी संशोधकां खातीर मार्गदर्शक थारतले अशें आपल्या संदेशांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. केरळच्या इतिहास आनी संस्कृती कडेन ते तितलेच जोडला अशें तांणी म्हळें. डॉ मणिलाल हे पिरायेचे 86 वर्सा त्रिशूर केरळांत संवसाराक अंतरले. बरेच तेंप ते दुयेंत पडून आशिल्ले. ओडिशाच्या राउरकेलांतल्या बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमांत काल जाल्ल्या हॉकी इंडिया लीगच्या दुसऱ्या खेळांत श्राची राड बंगाल टायगर्स पंगडान गोनासिका पंगडाक 2-1 अशें हारयले. बंगाल टायगर्स खातीर रुपेंद्र पाल सिंग हांणी 2 गोल करून तांच्या पंगडाक सेगीत दुसरे जैत मेळोवन दिले. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. भोपाळ गॅस दुर्घटनेच्या 40 वर्सां उपरांत युनियन कार्बायड कारखान्यांतलो 377 टन घातक कोयर काडपाचें काम सुरू. महाराष्ट्रांतल्या गडचिरोली जिल्ह्यांत काल 11 नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांच्या मुखार केले आत्मसमर्पण. फाटल्या वर्साच्या डिसेंबर म्हयन्यांत एकूण माल आनी सेवा कर GST संकलन फाटल्या वर्साच्या तुळेन 7.3% वाडला आनी 1,77,000 कोटी रुपयां परस चड जाला. प्रजासत्ताक दीस परेड 2025 आनी बिटींग रिट्रीट खातीरची तिकेट विक्री आयज सावन जातली सुरू आनी ओडिशांत चलतल्या हॉकी इंडिया लीगच्या दुसऱ्या खेळांत श्राची राड बंगाल टायगर्स पंगडान गोनासिका पंगडाक 2-1 अशें हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.